ಪತಿಂ ಹವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಾನ ಶೃಣ್ವನ್ನೋತಿಭಿಃ ಸೀದಸಾದನಂ ಶ್ರೀಮಹಾಗಣಾಧಿಪತಯೇ ನಮಃ ಪ್ರಣೋ ದೇವೀ ಸರಸ್ವತೀ ವಾಜೇಭಿರ್ವಾಜಿನೀವತೀ ಧೀನಾಮವಿತ್ರಿಯವತು ಶ್ರೀಮಹಾಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿಃ ಓಂ ಅಥ ಮಹಾಸೌರಪಾಠಃ ಓಂ ನಮೋ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮೋ ಅಸ್ವಗ್ನಯೇ ನಮಃ ಪೃಥಿವ್ಯೈ ನಮ ಓಷಧೀಭ್ಯಃ ನಮೋ ವಾಚೇ ನಮೋ ವಾಚಸ್ಪತಯೇ ನಮೋ ವಿಷ್ಣವೇ ಮಹತೇ ಕರೋಮಿ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಅಥ ಸೌರ್ಯಾಣಾಂ ಮಂತ್ರಾಣಾಂ ಅರ್ಥಸಂಖ್ಯಾ ಋಷಿ ದೈವತಚ್ಛಂದಾಂಸಿ ಅನುಕ್ರಮಿಷ್ಯಾಮಃ ಪೂರ್ವಾಚಾರೈ ಕ್ರಮೇಣೈತತ್ಸರ್ವಂ ಪುರಾಧಿಷ್ಠಂ ಶೌನಕಾದಿಭಿರಾಚಾರ್ಯೈಃ ಜಪತಾಂತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾರ್ಧಮಿದಾನೀಂ ತನ್ಮಯೋಚ್ಯತೆ ಮಹಾವ್ಯಾಧೀನ್ ಕುಷ್ಠಾಪಸ್ಮಾರ ಹೃದ್ರೋಗ ವ್ಯಧೋದರ ಗುಲ್ಮ ಭೂಗೃತಾರ್ಕ್ಷ ಸೋಡಿತಾರ್ಕ್ಷ ಜಲೋದರ ಭಗಂಧರ ಪಾಂಡುರೋಗೈಃ ಕಾಸಶ್ವಾಸ ಸಹಿತಾದಿ ವಿಸ್ಫೋಟಕ ಮಜೀರ್ಣ ಶಿರೋರೋಗ ಪ್ರಮೇಹಾಂಶ್ಚ ಮಹಾವ್ಯಾಧೀನ್ನಾಶಯೇತು ಮಮ ಇಹ ಜನ್ಮನಿ ಜನ್ಮಾಂತರಕೃತ ಮಹಾಪಾತಕೋಪಪಾತಕ ಸಮಸ್ತ ಪಾಪಕ್ಷಯದ್ವಾರ ಶ್ರೀ ಸವಿತೃಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಉದ್ದಿಶ್ಯ ಶ್ರೀ ಸವಿತೃಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ಮಹಾಸೌರಪಾರಾಯಣಾನಿ ಚ ಕರಿಷ್ಯೇ ಉದುತ್ಯಂಜಾತ ವೇದ ಸಮಿತಿ ತ್ರಯೋದಶತ್ಯಸ್ಯ ಸೂಕ್ತಸ್ಯ ಕಣ್ವಪುತ್ರ ಪ್ರಸ್ಕಣ್ವ ಋಷಿಃ ಸೂರ್ಯೋ ದೇವತಾ ನವಾದ್ಯಾ ಗಾಯತ್ರೀ ಛಂದಃ ಉದ್ವಯಂತಮಸಸ್ವರೀತಿ ಚದಸ್ರೋ ನುಷ್ಟುಭಃ ಉದ್ಯನ್ನದ್ಯೇತ್ಯಯಂತೃಚೋರೋ ಗಘ್ನಃ ಉಪನಿಷದಂತ್ಯಾರ್ಧಚೋದ್ವಿಷಘ್ನಃ ಮಹಾಸೌರಪಾರಾಯಣೇ ವಿನಿಯೋಗಃ ಓಂ ಉದುತ್ಯಂಜಾತವೇದ ಸಂದೇವಂ ವಹಂತಿ ಕೇತವಃ ದೃಶೇ ವಿಶ್ವಾಯ ಸೂರ್ಯಂ ಅಪತ್ಯೇತಾಯ ವೋ ಯಥಾ ನಕ್ಷತ್ರಾಯಂತ್ಯಕ್ತುಭಿಃ ಸೂರಾಯ ವಿಶ್ವಚಕ್ಷಸೇ ಅದೃಶ್ರಮಸ್ಯ ಕೇತವೋ ವಿರಶ್ಮಯೋಜನಾಂ ಅನು ಭ್ರಾಜಂತೋ ಅಗ್ನಯೋ ಯಥಾ ತರಣಿರ್ವಿಶ್ವದರಿಶತೋ ಜ್ಯೋತಿಷ್ಕೃತಸಿ ಸೂರ್ಯ ವಿಶ್ವಮಾಭಾಸಿರೋಚನಂ ಪ್ರತ್ಯಂ ದೇವಾನಾಂ ವಿಷ ಪ್ರತ್ಯಂಗುದೇಶಿ ಮಾನುಷಾನು ಪ್ರತ್ಯಂ ವಿಶ್ವಂ ಸ್ವದೃಶೇ ಯೇನಾ ಪಾವಕಜಚ್ಛಸಾ ಭುರಣ್ಯಂ ತಂಜನಾಂ ಅನು ತ್ವಂ ವರುಣ ಪಶ್ಯಸಿ ವಿದ್ಯಾ ಮೇ ಶಿರಜಸ್ಪೃಧ್ವಾ ಹಾಮಿಮಾನೋ ಅಕ್ತುಭಿಃ ಪಶ್ಯಂಜನ್ಮಾನಿ ಸೂರ್ಯ ಸಪ್ತತ್ವಾ ಹರಿತೋರಥೇ ವಹಂತಿ ದೇವ ಸೂರ್ಯ ಸೋಜಿಷ್ಕೇಶಂ ವಿಚಕ್ಷಣ ಅಯುಕ್ತ ಸಪ್ತ ಸುಂಧ್ಯುವಃ ಸೂರೋರಥಸ್ಯ ನಪ್ತ್ಯಾಃ ತಾಭಿರೀಯಾತಿ ಸ್ವಯುಕ್ತಿಭಿಃ ಉದ್ವಯಂತಮಸಸ್ಪರಿ ಜ್ಯೋತಿಷ್ಪಶ್ಯಂತ ಉತ್ತರಂ ದೇವಂ ದೇವತ್ರಾ ಸೂರ್ಯಮಗಮಜ್ಯೋತಿರುತ್ತಮಂ ಉದ್ಯನ್ನದ್ಯಮಿತ್ರಮಃ ಆರೋಹನ್ನುತ್ತರಾನ್ ದಿವಂ ಹೃದ್ರೋಗಂ ಮಮ ಸೂರ್ಯ ಹರಿಮಾಣಂ ಜನಾಶಯ ಸುಖೇಷು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ರೋಪಣಾಕಾಸು ದದ್ಮಸಿ ಅಧೋ ಹಾರಿದ್ರವೇಷು ಮೇ ಹರಿಮಾಣಂ ನಿದಧ್ಮಸಿ ಉದಗಾದಯಮಾದಿತ್ಯೋ ವಿಶ್ವೇನ ಸಹಸಾ ಸಹ ದ್ವಿಷಂತಂ ಮಹ್ಯಂ ರಂಧಯನ್ಮೋ ಅಹಂ ದ್ವಿಷತೇ ರಥಂ ಚಿತ್ರಂ ದೇವಾನಾಮುದಗಾದನೀ ಕಂಜಚ್ಚರ್ ಮಿತ್ರಸ್ಯ ವರುಣಸ್ಯಾಗ್ನೇ आप्राद्यावा पृथिवी अंतरिक्षं सूर्य आत्मा जगतस्तस्तुषश्च सूर्यो देवी मुषा संरोचमाना मर्यो न योषा मध्येति पश्चादु यत्रा नरो देवयन्तो युगानिमितं भदे प्रतिभद्राय भद्रम् भद्राश्वाहारितः सूर्यस्य चित्राय धग्वा अनुमाद्यासः नमस्यन्तो दिव पृष्ठमस्थो परिद्यावा पृथिवीयन्ति सद्यः तत्सूर्यस्य देवत्वं तन्महित्वं मध्यागतोर्विदतं सञ्जभार यदेदयुक्तहरितः सदस्थादात्रात्रैवासस्तनुते सिमस्मै तन्मित्रस्य वरुणस्याभिगच्छे सूर्यो रूपं कृणुते द्यौरुपस्ते अनन्तमन्यदृषदस्य पाजकृष्णमन्यद्धरितः सम्भरन्ति अद्यादेवा उदिता सूर्यस्य निरंहस पिबृता निरभद्यात् तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामदिः सिन्धु पृथिवी उत द्यौः इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरधो दिव्यः सदुपन्नो गरुत्मानु एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु कृष्णौ नियानं हरयः सुवर्णा अपोवसानादिवमुत्पतन्ति तावृत्रं सदना धृतस्यादिघृतेन पृथिवीं युध्यते हंसः शुचिषद्वसुरन्तरिक्षसद्धोता वेधिषदतिधिर्दुरोणसतु नृषद्वरसदृतसद्व्योमसद्या गोजातजाद्रियातम् यत्वा सूर्यस्वर्भानुस्तमसा विद्यथा सुरः अच्छेत्र विद्यथा मुग्धो भुवनान्यधीधयुः यदद्य सूर्यप्रवो नागा उद्यन्मित्राय वरुणाय सत्यम् वयं दे भद्रादिते स्यामदव प्रियासो अर्यमन् गृणन्तः उत्सूर्यो बृहदच्चींष्यश्रेत्पुरुविश्वाजनि ममानुषाणाम् समो दिवादृशे रोचमानः क्रत्वा कृतः सुकृतः कर्तृभिर्भूत् ससूर्यप्रतिपुरो न उद्गा एभिस्तो मेभिरेतसेभिरेवैः प्रणो मित्राय वरुणाय वोचो नागसो अर्यम्णे अग्नये च विनः सहस्रं शुरुधो रुदं कृतावा नो वरुणो मित्रो अग्निः यच्छन्तु चन्द्र उपमन्नो अर्कमानः कामम् पूपुरन्तुस्तवानाः उद्वेति सुभगो विश्वचक्षाः साधारणः सूर्यो मानुषाणाम् चक्षरो मित्रस्य वरुणस्य देवश्चर्मे वयः समविव्यक्तमांसि उद्वेति प्रसवीता जनानां महान् चेतुरन्नवः सूर्यस्य समानं चक्रं पर्या विवृत्सन्यदे दशो वहति धूर्षु युक्तः विभ्राजमान उषसामुपस्थाद्रेभैरुदेत्यनुमध्यमानः एष मे देवः सविता च छन्दयः समानन्न प्रमिनाति धाम दिवो रुग्म उरुचक्षा उदेति दूरे अर्धस्तरनिर्भ्राजमानः नूनं जना सूर्येण प्रसूतायन्नद्धानि कृणवन्नपांसि यत्राश्चक्रुरमृता गातुमस्मै स्येनो नदी यन्नन्वेति पाथ उदुद्यद्दरिशदं वपुर्दिव एति प्रतिक्वरे यदी माशुर्वहति देव एदशो विश्वस्मै चच्छसे अरम् शीर्ष्णस्येष्णो जगतस्तस्तु शस्पतिम् समया विश्वमारजः सप्तस्वसारः सुविदाय सूर्यं वहन्ति हरितोरथे तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरतु पश्येम शरदस्य तं जीवेम शरदस्य तं बण्महाम् असि सूर्यबलादित्यमहाम् असि महस्ते सतो महिमा परस्य तेऽर्था देवमहाम् असि वत्सूर्यस्रवसा महाम् असि सत्रा देवमहाम् असि मह्ना देवानाम सूर्य पुरोहितो विभुज्योतिरदाभ्यम् नमो मित्रस्य वरुणस्य चच्छसे महो देवायत द्रुतं सपर्यत दूरे दृशे देवजाताय केतवे दिवस्पुत्राय सूर्याय चंसत सामा सत्योर्तिः परिपातु विश्वतोद्यावाच यत्र तदनन्नहानि च विश्वमन्यन्निविशते यदेजति विश्वाहापो विश्वाहोदेति सूर्यः न ते अदेव प्रतिभो निवासते यदेतसेभिः पतरैरथर्यसि प्राचीनमन्यदनुवर्तते रज उदन्ये न ज्योतिषायासि सूर्य येन सूर्यज्योतिषा बाधसे तमो जगच्च विश्वमुदयर्षि भानुना तेनास्मद्विश्वामनिरामनाहुतिमपामीव मप दुःस्वप्रियं सुवा विश्वस्य हि प्रेषितो रक्षसि व्रतमहेळयन्नुच्चरसि स्वधा अनु यदद्यत्वा सूर्योपप्रवामहै तन्नो देवा अनुमंसीरतक्रतुम् तन्नोद्यावा पृथिवी तन्न आप इन्द्रः शृण्वन्तु मरुतो हवं वचः माशूने भूम सूर्यस्य सन्दृशि भद्रं जीवन्तो जरणामसीमहि विश्वाहात्वा सुमनसः सुचक्षसः प्रजावन्तो अनमीवानागसः उद्यन्तं त्वामित्रमहो दिवे दिवेद्योज्जीवा प्रतिपश्येम सूर्य महिद्योतिर्बिभ्रतं त्वा विचक्षणभास्वन्तं चक्षुषे चक्षुषेमयः आरोहन्तं बृहतः पाजसस्परिभयं जीवा प्रतिपश्येम सूर्य यस्य ते विश्वा भुवनानि केतुना प्रचेरते निज विशन्ते अक्तुभिः अनागास्वेन हरिकेश सूर्यान्नान्नो वस्यसा वस्यसोनिः शन्नो भवचक्षसा शन्नो अह्ना शम्भानुना शंहिवा शङ्घृणेन यथा शमध्वञ्छमसद्दुरोणे तत्सूर्यद्रविणन्धेहि चित्रम् अस्माकं देवा उभयाय जन्मने शम्म यच्छ तद्विपदे चतुष्पदे अदद्विपदूर्जयमानमासीदन्त तस्मै शय्योररपो दधातन यद्वो देवाश्चकृमजिह्वया गुरुमनसो वा प्रयुति देवहेलनम् अराभायो नो अभिदुत्सु नायते तस्मिन् तदेनो वसवो निचेतन सूर्यो नो दिवस्पाधुवातो अन्तरिक्षात् अग्निर्नः पार्थिवेभ्यः दोषा सवितर्यस्य देहरस्य तं सवाम् अर्हति पाहि नो दिव्युतः पतन्त्याः चक्षुन् नो देवः सविता चक्षुन्न उत पर्वतः चक्षुर्धाता दधातुनः चक्षुन्नोधे चक्षुषे चक्षुर्विख्येतनोभ्यः सञ्चेदम् विजपस्येम सुसन्दृशात्वा भयम् प्रतिपस्येम सूर्य विपस्येम नृचक्षसः बिभ्राट् बृहत्पिबतु सौम्यम् मध्वा युर्दधद्यज्ञपतापविहृतम् पादयूतो यो अभिरक्षतित्मना प्रजापुपोष पुरुधा विराजति बिभ्राट् बृहत्सुहृतम् वाजसातमन्धर्मम् दिवो धरुणे सत्यमर्पितम् अमित्रः वृत्रः दस्योहन्तमञ्ज्योतिर्यज्ञे असुरः सपत्नः इदम् श्रेष्ठम् ज्योतिषाञ्ज्योतिरुत्तमम् विश्वजिद्धनजिदुच्यते बृहत् विश्वभ्राड्भ्राजो महि सूर्यो दृश उरुपप्रधे सह ओजो अच्युतम् विभ्राजञ्ज्योतिषास्वा आरगच्छो रोचनम् दिवः ये धेमा विश्वा भुवनान्याभृता विश्वकन्मणा विश्वदेव्यावता आयङ्गौ पृश्निरक्रमे दशदन्मातरम् पुरः पितरं च प्रयन् स्वाहा अन्तश्चरतिरोचनास्य प्राणादपानति व्यख्यन्महिषो दिवम् त्रिंशद्धामविराजति वाक्पतङ्गाय धीयते प्रतिवस्तोरहर्युभिः अतम् च सत्यम् चाभिद्धात्तपसोऽध्यजायत ततो रात्र्यजायत ततः समुद्रो अन्नवः समुद्रादन्नवादधि संवत्सरो अजायत अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वसि सूर्या चन्द्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयतु दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमधो स्वाहा सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविता धरात्तात् सविता नः सुवतु सर्वतातिम् सविता नोरासतान् दीर्घमायुः श्रीसवितृसूर्यनारायणार्पणमस्तु षष्टिरचोर्धत्यश्च एतासाम् सौर्याणाम् श्रीसूर्य एव देवता अञ्जमेके सूक्तमात्मनस्तवम् मन्यन्ते यार्हिः सोऽहमिति ध्यातव्यम् य एतेन सौर्येण सूक्तेन श्रीसूर्यमहरहरुपतिष्ठन्ते धनधान्यबहुरत्र निर्व्याधिवन्त आयुष्यवन्त आरोग्यवन्तो अन्नाद्यवन्तो रयिवन्तो बलवन्तो धनवन्तो बहुपुत्रवन्तः श्रीकामः शान्तिकामः पुष्टिकामः तुष्टिकामो मेधाकामः प्रज्ञाकाम यशस्काम प्रजननकाम आयुष्यकाम आरोग्यकामो अन्नाद्यकाम एवम् भास्करस्याराधनम् कुर्यात् सदा गृही पापक्षयार्थी व्याधिनाशनार्थी शत्रुनाशनार्थी जीवितार्थी पुत्रार्थी मोक्षार्थी धनार्थी च कुर्वीत श्रीसूर्यस्यैव सायुज्यम् सरूपताम् सलोकतामश्नुते नमः शौनकाय नमः शौनकाय नमः शौनकाय नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः शान्ताः पृथिवी शिवमन्तरिक्षन्द्यौर्नो देव्यभयन्नो अस्तु शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो विश्वतः परिपान्तु सर्वतः शान्तिः 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 नमो ब्रह्मणे नमो अस्वग्नये नमः पृथिव्यै नमोषधीभ्यः नमो भाजे नमो भाजस्पतये नमो विष्णवे महते करोमि ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओम तत्सदुः।